Hare Krishna kids, so we have three shlokas for this week, two from Chaitanya Charitamrita and one for Srimad Bhagavatam. Okay, so here is the first shloka. Asankhya bhakter karaila avatar, sheshe avatirna haila vrajendra kumar. This is Chaitanya Charitamrita Adilila 13.62. Next is Chaitanya Charitamrita Adilila 13.65. सर्व शास्त्रे कहे कृष्ण भक्तिर व्याख्यान ज्ञान योग तपो धर्म नाही माने आन. एंड नेक्स्ट श्लोक इज फ्रॉम चैतन्य चरितामृत आदिलीला 13.77 विच इज टेकन फ्रॉम श्रीमद् भागवतम. नैतच्चित्रं भगवती अनन्ते जगदीश्वरे ओतं प्रोतं इदं यस्मिन् तन्तुशङ्ग यथापतः. हरे कृष्ण.